सुदसमुद्रो जगतां त्रयाणां क्षत्रीभवन्मञ्जु तरङ्गबेन सवालुकाशङ्क विचित्ररत्न सदारगव्योम समो विभाति तन्मध्यदेशे विमलं मणिद्वी भाग्यां पदं देवी विराजते ते यदुच्यते सं श्रुतिनाशकारी सर्वोत्तरं भावन भावनं च